हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:13 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये पंचम दानच्या म्युझिकला सलाम करतो आहोत आपण. आर डी बर्मन साहेब, यु नो फिल्म इंडस्ट्री मध्ये एक अवॉर्डला प्रचंड महत्व आहे, फिल्म फेअर. बर्मन साहेबांना 3 सिनेमांसाठी फिल्मफेअर मिळालेला आहे आणि 18 वेळा त्यांचं नाव नॉमिनेशन्समध्ये आलेलं आहे. ज्या सिनेमांना फिल्मफेअर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं, सनम तेरी कसम सिनेमा आला होता 1983, देन मासूम 1984 आणि 1995 साली आलेला 1942 अ लव्ह स्टोरी ह्या सिनेमा, या तिघांनाही फिल्मफेअर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं किती 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 वर्सटॅलिटी पाहायला मिळायची बर्मन साहेबांच्या म्युझिकमध्ये. आजही आपण त्या गोष्टी जेव्हा अनुभवतो तेव्हा खरंच एक प्रश्न मनात पडतो, कसं शक्य झालं त्या काळी हे असं इतकं ॲडव्हान्स, इतकं सुंदर पद्धतीचं म्युझिक बनवणं. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर राहुलचा फोन आला होता मगाशी, तो म्हणत होता की बर्मन साहेबांचा आवाज तो जेव्हा ऐकतो तेव्हा एक आगळी वेगळी इन्स्पिरेशन त्याला कायम मिळत असते, कारण हटके आणि वेगळाच आवाज रे साहेबांचा. वा रे वा. हां, तुमच्या कुठच्या मेमरीज जाग्या होत आहे 6601935 नंबरवर फोन करून सांगताय तुम्ही. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.